सौभाग्यवती कल्याणीताई नामजोशी यांची मूळ बैठक विज्ञानाची असून त्यांनी पुणे विद्यापीठाची MSc पदवी संपादन केली आहे. प्रारंभी राजकारणाने त्यांच्या सार्वजनिक जीवनाला प्रारंभ झाला. पुढे जीवनात परमपूज्य अनंतराव आठवले उर्फ स्वामी वरदानंद भारती आले आणि त्यांचे जीवन बदलले. त्यांच्या सहवासात आध्यात्मिक ग्रंथांचा शास्त्रशुद्ध अभ्यास झाला. त्यांच्याच प्रेरणेनं संत दासगणू महाराजांच्या वाङ्मयावरती त्यांनी PhD संपादन केली. ब्रह्मसूत्र, उपनिषदे, ज्ञानेश्वरी, दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम या विषयांवर पुण्यात आणि पुण्याबाहेर सतत त्यांची प्रवचने सुरू असतात. कर्मविपाक आणि पुनर्जन्म तसेच मंत्रशास्त्र आणि विज्ञान हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय. पुण्याच्या गीताधर्म मंडळाच्या ते अध्यक्ष असून अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झालेला आहे. सौभाग्यवती कल्याणीताई उत्तम शेतकरी देखील आहेत. त्यांचे यजमान म्हणजे होमिओपॅथीचे सुप्रसिद्ध डॉक्टर नामजोशी. त्यांची पौड रस्त्याची शेती कल्याणीताई स्वतः पाहतात. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात त्यांनी मानाचे स्थान प्राप्त केले आहे. समर्थांचा आत्माराम या विषयाचे दोन भागात ते आता निरूपण करणार आहेत.
शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आपण समर्थांची अनेक प्रकरण ग्रंथ तसंच इतर वाङ्मय संपदा ऐकली पाहिली असेलच. त्याचं सगळ्याचं श्रवण हे समर्थांचं वैशिष्ट्य प्रकट करणार आहे. आणि समर्थांचं ते वैशिष्ट्य काय आहे असं नेमक्या शब्दात आपल्या पुढे मांडायचं तर दोन सूत्रात समर्थ सांगतात की प्रत्ययासी कारण प्रत्ययो पहावा आणि हे तो प्रचितीचे बोलणे. हे समर्थांचं मोठं ज्याला आपण असं म्हणू की ठाशीव असं सांगणं आहे की हे बघा मी प्रत्यय घेतला आहे, मी त्याचा अनुभव घेतलेला आहे, माझ्या अनुभवावर काय म्हणून विश्वास ठेवता नका ठेवू. तुम्ही बुद्धिप्रामाण्यवादी आहात, तुम्ही तुमच्या अनुभवाने ती गोष्ट सिद्ध करून घ्या. त्यामुळे एक सांगणं आहे समर्थांचं सारखं, आम्ही सांगतो म्हणून त्याला हो म्हणू नका, तुम्ही त्याचा अनुभव घेण्याकरता धडपड करा. याकरता समर्थांनी जेवढा वाङ्मयाचा प्रपंच केला त्या सर्वामध्ये त्यांनी ज्याला आपण अगदी अटीव म्हणू किंवा अगदी सोलीव म्हणू किंवा त्याचं सार म्हणू किंवा साराचंही सार म्हणू असं जे वाङ्मय किंवा अशी जी प्रकरणं आहेत ती दोन प्रकरणं आहेत. त्यातलं एक सोलीव सुख हे प्रकरण आहे आणि आत्माराम हे दुसरं प्रकरण आहे. समर्थांनी सांगितलं देह ठेवताना लोक म्हणाले आता आपलं लौकिक जीवन आपली ही सगुण मूर्ती आम्हाला अंतरणार का, ते म्हणाले का आपल्याला दुःख का होतं, माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, म्हणाले असं का तुम्हाला वाटतं की माझं शरीर माझी वाणी आता असणार नाही. म्हणाले हा जो आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. म्हणाले आत्माराम दासबोधामध्ये मला पहा, तुम्हाला ओळी ओळीवरती, वाक्यावाक्यावरती, शब्दाशब्दावरती, ओवी ओवीमध्ये, तत्वज्ञानामध्ये, सिद्धांतामध्ये, मांडणीमध्ये, विषयामध्ये, या निरूपणामध्ये तुम्ही कोणत्याही भूमिकेतून पहा ना त्याच्याकडे, म्हणाले मीच आपल्याला दिसेन. आणि त्यामुळे त्यांचा हा जो आत्माराम ग्रंथ आहे आम्ही आपल्याला म्हटलं तसं सोनं आहे, अगदी आटवलं आहे आणि त्याची लगड केली आहे. तर त्या लगडीतून जसं पुन्हा काही वेगळं इकडे तिकडे करता येत नाही तसं ह्या आत्माराममध्ये समर्थांनी जो विषय मांडला आहे तो मांडताना मोठा अगदी शास्त्रीय पद्धतीने विषय मांडलेला आहे. आपल्या सगळ्या ग्रंथांच्या मध्ये ज्याप्रमाणे पहिल्यांदा मंगलाचरण केलं जातं त्याचप्रमाणे ह्या ग्रंथाचं मंगलाचरण आहे. मंगलाचरण करताना गणेशालाच वंदन केलेलं आहे. गणेशाला वंदन करताना ज्या विषयाचा उपोद्घात करायचा आहे, ज्याच्यावर विवेचन करायचं आहे, त्या स्वरूपाचा गणेश त्यांनी स्वीकारलेला आहे. आणि त्यामुळे ते असं म्हणतात की अहो गणेशाला गणेश म्हणायचं तरी कुठून, जयास लटिका आळा आला जो माया गौरी पासोनी झाला. म्हणाले ज्याला आम्ही वक्रतुंड म्हटलं, ज्याला आम्ही चतुर्भुज म्हटलं, षडभुज म्हटलं, दशभुज म्हटलं, लंबोदर म्हटलं, गजमुख म्हटलं. अहो म्हणाले हे आमच्या करता आहे, हे कुणी निर्माण केलं? त्या मायागौरींनी निर्माण केलं. जयावरी लटिका आळ आला, म्हणाले खोटा आळ घातला आम्ही त्याच्यावरती की बाबा रे तू गजमुख आहेस, बाबा रे तू वक्रतुंड आहेस. पण म्हणाले झालाच नाही तया रूपाला रूप कैसे, जो जन्मालाच आला नाही, ज्याला जन्माला यावंच लागत नाही, आगा जे घडलेच नाही त्याची वार्ता पुससी काही. ईश्वराला काही जन्म घ्यावा लागतो, परब्रह्माला काही लौकिकात यावं लागतं, तो येतच नाही. आणि त्यामुळे तरी सुद्धा म्हणाले त्याला गणेश रूप दिलं आम्ही. म्हणून समर्थ म्हणतात त्याच गणेशाला वंदन करतो, कारण मला मंगलाचरण करायचं आहे परंपरेप्रमाणे. मंगलाचरण करताना गणेशालाच वंदन करतो, पण त्या निर्गुण गणेशाला वंदन करतो. लौकिकामध्ये ज्याला सगुणाच्या पार्श्वभूमीवर निर्गुण म्हटलं, त्याच्या पलीकडे असणारं जे परमात्म्याचं रूप आहे, गणेशाच्या त्या सगुण निर्गुणाच्या पलीकडे असलेल्या रूपाला मी वंदन करतो. काय त्याच्या स्तवनाचा विचार करावा जो सगुण निर्गुणाच्या पलीकडे आहे? निर्विकाराला विकार घडतो? होऊ शकत नाही. त्याला नमस्कार करता येतो? करता येत नाही. वेद, शास्त्र, पुराण ज्यांनी आपापल्या परीने निरूपण करण्याचा अट्टहास केला, त्यांना सुद्धा शब्दाच्या ठिकाणी निःशब्दत्व प्राप्त झालं. ते म्हणतात शब्दी निःशब्द जयाचेनी स्वसुखा लाधणे. फक्त स्वसुख मिळवू शकतो, शब्दांनी काही व्यवहार करता येत नाही. जे शब्दासा आकळेना, जे शब्देवीण सहसा कळेना, कळले ऐसेही घडेना जी ए स्वरूपी. पण म्हणाले अशा परमात्म्याला नमस्कार करायला गेलो तर सद्गुरूंच्या बोधाशिवाय दुसरं काही टिकू शकत नाही. त्यांचा बोध झाला म्हणून जे शब्दाला न कळणारं आहे ते जे शब्दाशिवाय सहसा कळत नाही असा ज्याच्या ठिकाणी विरोधाभास आहे, ते म्हणाले कळलं असं जरी घडत नसलं तरी सुद्धा त्याचं स्वरूप मला सद्गुरूंच्या कृपेनेच थोडंसं समजलं असं मी म्हणू शकतो. आणि म्हणून म्हणाले त्याला जो नमस्कार आहे, परी तयास नमस्कार भाव बळे माझा. आता त्याला नमस्कार करायचा तर कशाने करू, कारण आता त्याला नमस्कार करायला माझ्याजवळ काही नाही. पण म्हणाले भावाच्या बळाने नमस्कार करतो. भावबळ म्हणजे तरी काय, की त्याच्याशी एकरूप होऊन, त्याच्याशी तन्मय होऊन, म्हणजे तो मीच आहे ह्या भावनेनी, एकरूपतेच्या भावनेनी, जी भावना मला सद्गुरूंनी दिली त्या भावनेने मी त्याला नमस्कार करतो. असा म्हणाले हा परमात्मा सर्वत्र संचला म्हणजे साठून राहिलाय. जे तर्का न वचे अनुमानले यतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसास. म्हणाले जिथे तर्क पोचत नाही, जिथे वाणी पोचत नाही, ते जयाचेनी प्राप्त झाले. असं असून सुद्धा ज्याच्यामुळे तो प्राप्त झाला हे कोण आहे? अशा अपरूप आपण असी. म्हणाले असं जे तुझं रूप आहे पण तरीही ज्यांनी आम्हाला तुला प्रकट केलेलं आहे त्या शारदेला नमस्कार करतो. नमन तिची या निजपदा. कारण म्हणाले कोण आम्हाला तुला दृश्य करून देते? कोण आम्हाला तुला साकार रूपामध्ये आणून देते? कोण आम्हाला तुझ्यापर्यंत पोहोचवते? माया वाग्देवी शारदा तुझ्यापर्यंत पोहोचणारी ती आहे. जयाचेनी प्रवर्तती संवादा संत महानुभाव. म्हणाले हे संत सत्पुरुष सुद्धा तिच्याच माध्यमातून आपल्या मर्यादेला दूर करून आपल्या अंतःकरणातला जो अनुभव आहे तो अनुभव तिच्या साह्याने तर प्रकट करता, म्हणून तिला नमन करतो. म्हणाले आता सद्गुरू स्वामींना नमन करतो. जेथे राहिले तोच मी. म्हणाले ते ज्या स्थितीमध्ये राहिलेले आहेत त्याच स्थितीमध्ये त्यांनी मला नेलेलं आहे. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी आणि निवारिली निजधामी पाचही जेणे. कोणत्या स्थानाला जाऊन बसले आहेत? म्हणाले पंचमहाभूतांच्या पलीकडे असलेलं, लौकिक दिसणाऱ्या जगाच्या पलीकडे असणारं जे मूळ स्वरूप आहे, त्या मूल स्वरूपाशी स्वामी स्थित आहेत. मलाही तिथेच नेऊन ठेवलंय म्हणाले स्वामींनी. तया निजपदाकडे आनंदे वृत्ती वावडे. म्हणाले पद लाधली या जडे तद्रूप होऊनी. म्हणाले त्यांच्या पदाची प्राप्ती झाल्यानंतर त्यांच्याशीच एकरूप होऊन मी राहिलेलो आहे. कशामुळे राहिलो, कसा राहिलो, त्याचं कारण म्हणाले हे घडलं कसं? तर स्वामी कृपेचा लोट आला. म्हणाले समुद्र आहे, समुद्राला भरती आली आहे, त्या भरतीत सुद्धा भरतीच्या विशेष काळामधल्या विशेष लाटा आहेत आणि अशा त्या लाटा त्या समुद्रात ज्या उत्पन्न व्हाव्यात मोठमोठ्या लाटा, तशा स्वामीच्या कृपेचा लोट माझ्यासारख्या छोट्या सरोवरात निर्माण झालेला आहे. मी काही सागर नाही, कारण मी जीव आहे सामान्य, तर माझं सरोवर आहे. ह्या सरोवरामध्ये ती उचंबळलेली लाट आहे. फक्त माझं सामर्थ्य सद्गुरूंनी असं घडवलंय की त्या उचंबळलेल्या लाटेला माझ्या ठिकाणी मला सामावून घेता आलं, म्हणजे माझ्या गुरुकृपेला मी माझ्या ठिकाणी मुरवलंय, ते माझ्या ठिकाणी संपूर्ण झाली या उचंबळ्याला. तो सागर जो माझं जे सरोवर आहे ना छोटंसं, त्या सागरातनं आलेल्या लाटेनी त्याला ते उचंबळलं, कारण ते पूर्ण भरलं सद्गुरूंच्या कृपेनी. भरल्यानंतर आता ते भरलेलं राहिलं नाही, ते भरून बाहेर आलं. झाली या उचंबळाला अनुभव उद्गार. जे बाहेर उचंबळून आलं, जे उसळून आलं, जे बाहेर पडलं, भरून जे बाहेर पडलं, त्यालाच आपल्याकडे योगशास्त्रामध्ये तत्र ऋतम भरा प्रज्ञा असं म्हटलेलं, की घटामध्ये जल भरलेलं आहे आणि तो घट थोडासा आणखीन जलानी भरला आहे, तर भरल्यानंतर तो जसा उचंबळून येतो आणि ते उचंबळून जे बाहेर पडतं, तीच त्या सत्पुरुषाची प्रज्ञा आहे. आणि इथे समर्थ म्हणतात की तीच प्रज्ञा बाहेर पडली आहे, तेच वाक्य बाहेर पडलं आहे, तेच शब्द बाहेर पडले आहेत. ते बोधरूपाने पडले असतील, पण ही सद्गुरु कृपा आहे. माझे सद्गुरु कृपेचे बळ, मज माझी साठवले तुंबळ. थोडं नाही म्हणाले, भरपूर साठवलेलं आहे. तेणे बळे स्वानंद जळ हेलावू लागे. आणि म्हणून माझ्या ठिकाणी असलेला जो आनंद आहे, जो मला प्राप्त झालेला आहे, तो नुसता राहत नाही, त्याला हेलकावे आले. हेलकावे आल्याशिवाय आत्माराम व्हायचाच नाही. ते जळ जर स्थिर झालं तर फक्त आत्मानुभूती समर्थ घेतील ना, त्याचा आनंद आम्हाला कशाला देतील. समर्थ म्हणतात ते आता हेलावायला लागलेलं आहे, त्याच्यामध्ये गती उत्पन्न झाली आहे, त्याच्यामध्ये लाटा उत्पन्न झाल्या आहेत. त्या लाटा म्हणजे आत्माराम आहे, त्या लाटा म्हणजे आपण मगाशी म्हटलं तसं सोलीव सुख आहे, त्या लाटा म्हणजे समर्थांनी सांगितला तसा दासबोध आहे, त्या लाटा म्हणजे समर्थांची अनेक प्रकरणं आहेत. मनोबोधासारखं सुंदर, मनाला उपदेश करणारं असं त्यांच्या दृष्टीने बोध करणारं आहे, आमच्या दृष्टीने तो उपनिषद आहे. आणि त्यामुळे समर्थांचं जेवढं वाङ्मय आहे, ते सगळं तेणे बळे स्वानंद जळ हेलावू लागे. त्या हेलावू लागणाऱ्या स्वानंद जळातून जे बाहेर पडलेलं आहे, ते त्या वाङ्मयाचं स्वरूप आहे. म्हणाले आता नमस्कार करणार आहे, आता वंदन करणार आहे, ते प्रभू रामचंद्रांना करणार आहे. आता नमस्कारी न राम जो योगियांचे निजधाम. सर्व योग्यांच्या ठिकाणी ज्याला प्राप्त करण्याची इच्छा आहे, जिथे विश्रांती सुद्धा विश्राम पावते, त्या विश्रांतीला सुद्धा विश्रांती घेण्याचं जे स्थान आहे, असा तो माझा प्रभू रामचंद्र जो आहे, तो नामारूपापेक्षा वेगळा आहे, तो मायेपेक्षा वेगळा आहे. जिथे जाणीवेची कळा सुद्धा शिल्लक राहत नाही असं त्याचं रूप आहे. जिथे तर्क भांबावतो, जिथे विवेक पांगळा होतो, तिथे शब्दांचं कौतुक काय. म्हणाले कोणत्या शब्दामध्ये मी माझ्या प्रभू रामचंद्राला वंदन करावं, स्मरण करावं. ज्याच्या प्राप्तीकरता योगीजन प्रपंच सोडून उदासीन होऊन रानावनात फिरतात, तापसी गिरिकंदरात जाऊन राहतात, साधनांचे सायास करतात, असा म्हणाले सर्वांच्या अंतर्यामी भरून राहिलेला जो श्रीराम आहे, तो सगुण आहे, तो निर्गुण आहे आणि तो आत्माराम आहे. हा जो आत्माराम आहे ना, त्या प्रभू रामचंद्राचा जो सगुणापासून आत्मारामापर्यंतचा जीवानी समजून घेण्याचा प्रवास आहे, तो म्हणजेच समर्थांचं हे आत्माराम प्रकरण आहे. समर्थ म्हणतात बाबा रे श्रीरामाला शरण जा, ते माझ्या रामाचं सगुण रूप आहे. त्याच्या शरणागतीतून, त्या सगुण रूपामधून त्या निर्गुणाची प्राप्ती करून घे, त्याचा अनुभव घे. आणि तो अनुभव सगुणाच्या पार्श्वभूमीवरचा आहे, निर्गुण अनुभव. आता त्याच्या पलीकडे जा आणि त्याच्या पलीकडे तो आत्माराम आहे. आणि त्या आत्मारामाला ओळख, त्याला कसा ओळखशील, त्या रूपाशी कसा एकरूप होशील. समर्थ म्हणतात तेच मी आता तुला सांगणार आहे. या आत्माराम प्रकरणामध्ये उपमाच नाही निरोपम. म्हणाले त्याच्या रूपाला कुठली उपमाच नाही, कारण का, ह्या सगळ्याच्या पलीकडे येतो त्याचं रूप, त्याचं निर्गुणपण, त्याचं आत्माराम असणं, ह्याला कशाची उपमा देणार. ज्याच्यापासून सगळं निर्माण झालं, त्याच्या पलीकडे काही असेल तर त्याची उपमा देता येईल. त्याच्या पलीकडेच जर काही नाही तर त्याला त्याची कशातनं उपमा द्यावी. आणि म्हणून आता वंदिन सज्जन श्रोते, आता म्हणाले मी त्यांना वंदन करतो जे कृपाळू आहेत, भावाचे भोगते आहेत. आणि खरं म्हणाल तर ते मला अधिक जवळचे का आहेत, कारण मी ही जी प्राकृत भाषेमध्ये वचनं सांगतोय ना, जो मी बोध करतोय ना, तो ते गोड मानून घेत आहे. क्रांती आहे ना, जे संस्कृतातून शिकायचं, जे संस्कृतातून जाणायचं, ते समाजाकरता, बहुजनांच्या करता जेव्हा प्राकृत भाषेमधून उपलब्ध करून द्यायचं, त्यावेळी त्याचा स्वीकार श्रेष्ठांनी करायला पाहिजे. आणि ह्या संत सज्जनांनी त्याचा स्वीकार केलाय. आता त्यांच्या स्वरूपाचं वर्णन काय करू. म्हणाले ते स्वरूपाचेची बाप समर्थ आहेत, ते समर्थांचं सगळी वाणी किंवा सगळे ज्याला सिद्धांत किंवा ज्याला दृष्टांत किंवा प्रत्यक्ष विधानं ही थेट आहे. त्यांनी इथे थेट विधान केलेलं आहे. स्वरूपाचेची बाप म्हणाले त्या परमात्म्याचे बाप आहेत म्हणाले ते, त्या परमात्म्याचे वडील आहेत. कारण तो जो स्वरूप परमात्मा आहे, हे जे परमात्म्याचं स्वरूप जाणणं आहे, ते कुणी आमच्या पुढे प्रकट केलं? ते संतांनी प्रकट केलं, ते वेदांना नाही प्रकट करता आलं. वेदांनी नेती नेती म्हटलं की त्याचं रूप आम्हाला समजत नाही म्हटलं, पण ह्यांनी मात्र प्रकट केलं. हा यांचा केवढा मोठेपणा आहे म्हणाले. समर्थांची काही युक्तिवाद, समर्थांचे काही दृष्टांत, समर्थांचे काही विचार माणसाला थक्क करून सोडणार. अगदी ज्याला आपण स्वाभाविक म्हणतो, ज्याला आपण स्वतःचा उपजत म्हणतो, इंग्रजीत ज्याला आपण ओरिजिनल म्हणतो, अशा समर्थांच्या ज्या काही संकल्पना आहेत त्यातली ही त्यांची स्वतःची संकल्पना आहे. संतांचा महिमा वर्णन करून समर्थ पुढे जातात. आता त्यांचं वंदन संपलेलं आहे, नमन संपलेलं आहे. आता शिष्या सावधान, ऐक सांगतो गुह्य ज्ञान. आता म्हणाले शिष्या सावध हो, तुझ्या ठिकाणी समाधान प्राप्त व्हावं ह्याची मला इच्छा आहे, मलाच ओढ लागली आहे म्हणाले. तुला आशंका नाही, तुला कशाच्याही बद्दल शंका आली नाही, परंतु मलाच तुझी चिंता लागली. कारण तुझ्या ठिकाणी काही भ्रांती निर्माण व्हावी, तुझ्या मनात काही प्रश्न निर्माण व्हावेत, आणि तू मला काही विचारावं याची मी पुष्कळ वाट पाहिली म्हणाले. पण तू काही मला विचारत नाहीस. आता म्हणाले मीच तुला सांगतो, दासबोधीचे समासी निर्मूळ केले मी पणासी. म्हणाले दासबोधामध्ये मी पण कसं जाईल, अहंकाराची निवृत्ती कशी होईल, याकरता म्हणाले मी निरूपण केलं. पण ते निरूपण करून स्व तुझ्या वृत्तीत पालट झालेला दिसत नाहीये म्हणाले. म्हणून न पुसता सांगणे घडले शिष्या तुझं कारणे. अहंकाराची निवृत्ती झाली नाही, आता मला सांगणं भागच आहे. आता तरी सोये धरणे श्रवण मननाची. ते म्हणतात आता तू मी जे काय सांगतो आहे ते ऐक आणि त्याच्यावर चिंतन कर. कसं श्रवण कर? चातक पक्षी वरीचावरी, चंचू पसरुनी थेंबुटाधरी, जीवन सकळही अभेरी भूमंडळीचे. म्हणाले चातक पक्षाला जसं वर्षाव जो जल जे आहे ते त्याला भूमीवरचं जल चालत नाही, त्याला फक्त पावसाचाच थेंब पाहिजे. त्या पावसाच्या थेंबाकरता तो आपली चोच पसरून तो थेंब बरोबर आपल्या मुखात कसा पडेल याकरता एकाग्र होऊन बसलेला असतो. तुझं श्रवणसुद्धा, तुझे सगळे प्राण कानात गोळा करून तू ते कर, तरच तुला समजणार आहे मी काय सांग. तैसा शब्द वरुषाव होता, असो नेदावी व्यग्रता. कुठल्याही प्रकारे एकाग्रता सोडू नये. श्रवणपुटी सामाविता मनन करावे. आता एकदा श्रवण कानाने घडलं की त्याचं चिंतन मनन सुरू झालं पाहिजे. लागवेग जाणवणं शब्दाचा, आवाका पहावा मनाचा, आपलं मन कुठे आहे, आपली बुद्धी कुठपर्यंत पोचते, त्याच्याच बरोबर ह्या शब्दाचा संदर्भ काय आहे आणि शब्दामध्ये नेमकं वर्म काय सांगतायत सद्गुरु राय. आई बघावं म्हणाले, अरे तू कोण कोणाचा कोणता प्रश्न पडला पाहिजे तुला, तो नाही पडला तुला, तो आता प्रश्न सांगतो मी तुला. कोठून आलासी कायचा, ऐसा विचार पूर्वीचा घेई बापा. अरे म्हणाले या जगामध्ये प्रत्येकाला मूलभूत प्रश्न पडलेला आहे. अरे त्या जन्मांतर घेतले, किती जन्म घेतो आहेस, जन्माला येतो आहेस, काय मानूतेस या आपुले, कशाला सगळ्याला आपलं आपलं म्हणतोस, हे घर माझं, हे दार माझं, स्थावर माझं, जंगम माझी. म्हणाले इतके जन्म घेतलेस, प्रत्येक जन्मात काय हेच घेऊन बसला होतास? प्रत्येक जन्मात वेगळं वेगळं समोर येत आहे आणि ते माझं आहे असं म्हणतोस. ऐसे तुवा विचारिले पाहिजे. आता विचारतो म्हणाले तुला, सांग हे का असं, येथे तुझे काहीच नाही, भुललं आहेस काही? इथे तुझं खरं म्हणजे काही नसून सुद्धा चुकोनी आला असी जाई जेथीचा तेथे. तू खरं म्हणजे जिथे मी माझं म्हणतोस ते तुझं नाहीच आहे, तू चुकून इथे आलायस आणि ह्याला मात्र तू माझं म्हणतोयस. खरं म्हणजे तू समर्थाचे लेकरू, अभिमान घेतला संसार. तू म्हणाले त्या परमात्म्याचा अंश आहेस, त्याचं स्वरूप आहेस, किंबहुना तोच आहेस. कोणताही सिद्धांत मान्य करा, अंशभावानी मान्य करा, अभेदभावानी मान्य करा, द्वैतानी मान्य करा, पण शेवटी त्याचं आहे हेच खरं की नाही? आणि त्यामुळे म्हणाले अभिमान टाक, म्हणजे तू त्याच्यापर्यंत जाऊन पोशील. ईश्वरापासूनही झालासी, परी तू तयासी चुकलासी. त्याच्यापासून आलास पण त्याच्यापासून वेगळे पण स्वीकारल्यामुळे दुःख भोगायला लागलास. म्हणाले सगळं वैभव टाक आणि विश्वासी माझी या बोला, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. तरी मी घालीन रे तुझला जेथीला तेथे. म्हणाले आता मी काय करीन, माझ्यावर जर पक्का विश्वास ठेवलास तर तू जिथला आहेस तिथेच मी नेऊन तुला पोचवीन. अरे म्हणाले काय सांगावं तुला, तुझे आढळपद गेले तुझं मायेने वेढा लाविले, मायेनी तात लावलाय म्हणाले तुझ्या गळ्याला, म्हणाले तुझं आढळपद निघून गेलेलं आहे, कारण तू त्या स्वरूपाचं आहेस, तुला काही इकडे तिकडे जाण्याचं कारण नव्हतं, पण तू मात्र प्रपंचात भटकतो आहेस, ते जरी तुझे तुझं दिदले तरी मज काय देशी, मी जर तुला तुझं आढळपद दिलं तर तू मला काय देशील सांग, जितो के काही नासो न जाय. सगळं स्वतः बोलता येतं समर्थ. शिष्यावरती प्रत्येक गोष्ट एक 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 सिद्धांत त्याच्या कानावर श्रवणाकरता ते देतायत, ते पोचवतायत त्याच्यापर्यंत. आता पुढे म्हणतात की तू मला काय देशील याचं उत्तर त्याला त्याकरता थांबले नाहीत, त्याला विचारत बसले नाहीत. जितुके काही नासोनी जाईल, या जगामध्ये जे जे विकार पावणार आहे, म्हणजे जे जे निर्माण झालेलं आहे, जे जे नाशवंत आहे आणि जे नाशवंत होणारच आहे, पूर्वीही नाशवंत होतं, आजही नाशवंतच आहे, उद्याही नाशवंतच असणार आहे, असं जगाचं जे स्वरूप आहे, जे अशाश्वत असेल, जे शाश्वत राहणार नाही, तुझं समागमे न येईल, तुला बरोबर घेऊन जाता येणार नाही, ती तुकेच मज द्यावे, ते मला दे. आता म्हणाले की तुझ्या मनात शंका येईल, भले मला मागताय, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तरी घेऊन करायचं आहे काय, म्हणजे माझ्याजवळ ठेवायचं नाही पण तुम्हाला पाहिजे का, मजसी ते काय करावे, ते म्हणतात मला तुझं काही घेऊन काही करायचं नाही, मला कुठले आश्रम बांधायचे नाहीत की मला माझ्याकडून काही मोठ्या व्यवस्था चालवायच्या नाहीत, मला काही करायचं नाही म्हणाले तुझ्याशी, परी तुझं पासवणी टाकावे, हे तुझ्याजवळ राहू नये एवढ्याकरता मी मागतोय, त्याचा उपयोग मला वैयक्तिक महाराजगिरी करण्याकरता स्वामीगिरी करण्याकरता मुळीच करायचा नाहीये. म्हणाले तुवा टाकिले तरी न्यावे तुझं समागमे, तुला तू जर ते टाकलंस तर मात्र तुला माझ्याबरोबर घेऊन जाईन. अरे भूषण भिक्षेचे सांडले, तुझ्याकरता मी काय करतोय, ही जे भीक मागून जगतोयस ना, की मला सुख द्या, मला सुख द्या, मला सुख द्या, माझं दुःख दूर करा आणि राजपद प्राप्त झाले, हे सगळं टाकून माझ्याकडे देशील आणि तुला जर राज्यपद प्राप्त झालं तरी तुझे काय गेले सांग बापा. अरे म्हणाले हे देण्याने जर तू राजपद प्राप्त करत असेल तर तुला काही बिघडणार आहे का, जेवढं नाशवंत आहे तेवढं देऊन टाक, तुला त्या पदाची प्राप्ती निश्चित होईल. त्याच्यामध्ये जर इच्छा करशील, लालूच करशील की हे एवढं देतो पण एवढं ठेवून घेतो, जसं कठोपनिषदामध्ये नचिकेत आपल्या वडिलांना म्हणतो ना की बाबा यज्ञामध्ये गायी तुम्ही दान करताय पण ह्या का करताय, की ज्यांना आता फक्त शेवटचाच घास खाणं शक्य आहे गवताचा, ज्यांना फक्त शेवटचाच पाण्याचा घोट घेणं शक्य आहे, अशा ह्या दीन दुबळ्या भाकड गायींचं दान का बरं करताय. म्हणजे चांगल्या गायींचा लोभ बाबा तुम्हाला आहे असं म्हणत नाही, पण ह्या का करता असं म्हणतात. तसं ते म्हणतात की बाबा रे मला देताना जर कशाची लालूच करशील की हे एवढं माझ्याकरता राहू दे, हे बाकीचं तुम्हाला देईन, तर म्हणाले तुझं स्वहित काही व्हायचं नाही, तरी स्वहित न घडे. तो शिष्य म्हणे जी दिदले, शिष्यानी लगेच सांगितलं घ्या सगळं देऊन टाकलं तुम्हाला. स्वामी म्हणती पद लादले, घे म्हणाले तुला पण पद मिळालं, तू दिलंस मी दिलं, आता तू आपुले काही मानू नको, आता तुझं आहे असं काही म्हणू नको, असं म्हणाले. आणि जसं आपल्याकडे म्हणतात ना व्यवहारामध्ये की उपर्ण झटकून तो मनुष्य उठून गेला, असं जे म्हटलंय आपल्याकडे उपर्ण झटकून याचा अर्थ सगळं सोडलं आणि निघून गेला, तसे स्वामी म्हणाले ठीक आहे तू दिलंस मी दिलं विषय संपला. आणि म्हणाले म्हणूनही स्वामी बोलले आज्ञा घेऊनही निघाले, ताबडतोब निघून गेले म्हणाले. तव शिष्य विनविले विनीत होऊनी म्हणाले स्वामी जाऊ नका, ही तर तुम्ही फक्त मला चुणूक दाखवलीत, काय आहे ते कुठे सांगितलंय. आता पुढील ये समासी संवाद होईल उभयतासी, तेने स्वानंद सिंधूसी भरिते दाटे बळे. आता म्हणाले खऱ्या अर्थाने आनंद कशात आहे ते आता तुम्हाला पुढे कळेल. आणि मग पुढे त्यांनी वर्णन केलं. आता शिष्य गुरूंना विनंती करतोय, विनंती करताना गुरूंना प्रार्थना करतोय, स्मरण करतोय, जय जय जी सच्चिदानंदा, जय जय जी आनंद कंदा, जय जय जी निजबोधा परम पुरुषा. हे सद्गुरु राया तुमचं वर्णन करतो, तुम्हाला विनंती करतो, अनंत ब्रह्मांडाईशी ढिसाळे, मायेने रचिली विशाळे, ते तुमचे कृपेचे निबळे विरती स्वानंद डोही. मला स्वानंद देऊन आपण ही सगळी जी मायेने निर्माण केलेली अनंत कोटी ब्रह्मांड आहेत ती सगळी तुम्ही दूर करणार आहात, ती सगळी तुम्ही संपवणार, नाशिवंत कायम या टाकावे सांगा मला, ते मज स्वामी सांगावे, मज दातारे करावे आपण आईसे. हे आपण देण्याकरता श्रेष्ठ असलेले आहात तर आपल्याला द्यायचंच आहे, तर मला आपल्यासारखं करा. आता शिष्याचं बोलणं स्वामींनी ऐकलं. स्वामी म्हणाले सावध हो, अवधान देऊन ऐक मी तुला काय सांगतो ते. आता म्हणाले मन एकाग्र कर, उच्छृंखलता सोडून दे, वृत्तीची चंचलता आणि बुद्धीच्या ठिकाणचा संशय ह्या सगळ्याचं पूर्ण निराकरण कर. म्हणाले आता दृष्टांतानी त्याला सांगतात की जसा अग्नी आहे त्याच्यामध्ये लोखंड तयार करण्याकरता ज्या मृत्तिकेपासून लोखंड तयार करायचं आहे ती आधी त्या अग्नीमध्ये टाकावी लागते. त्या अग्नीमध्ये ती मृत्तिका जळत जाते आणि त्याच्यातून लोखंड बाजूला होत जातं. तेणे तयाचा मळ तुटे, म्हणजे मृत्तिकारूपी मळ दूर होतो आणि लोखंड तयार होतं. आता लोखंड तयार झाल्यावर त्याला परिसाचा स्पर्श करवतो, मग परिसेसी झगटता पालटे लोखंड पण तयाचे. मग परिसाच्या स्पर्शाने काय होतं म्हणाले, परिसाच्या स्पर्शाने त्या लोखंडाचं सोनं होतं. आता हीच प्रक्रिया आहे तुझ्या बाबतीत, पण तयाचा मळ झडेना आणि अभ्यंतर कळेना, तरी ते सहसा पालटेना मृत्यूकारूप. पण म्हणाले जर असं घडलं नाही, अग्नीच्या सहवासात जर मृत्यिका दूर होऊन जर लोखंड स्वच्छ झालं नाही, शुद्ध झालं नाही, तर ते म्हणतात म्हणून ते शुद्ध व्हावं याकरता जे प्रयत्न करावे लागतात तसंच म्हणून नाशिवंत तितुका मळ. म्हणून जेवढं नाशिवंत आहे तो त्या मृत्यिकेच्या मळासारखा आहे. तुवा तजावा अमंगळ, तुझ्या दृष्टीने ते चांगलं नाही असं समजून त्याचा त्याग केल कर आणि तो गेलिया तूच केवळ आहेस बापा. तो मळ निघून गेला की जे राहणार आहे ते फक्त तूच आहेस, तुझ्याशिवाय अन्य काही नाही. तरी नाशवंत ते तू जाण माया, जे जे आता कसं ओळखायचं, नाशवंत म्हणजे तू कसा ओळखशील, त्याकरता स्पष्टीकरण देतात. माया, मायेपासून निर्माण झालेलं माईक आणि मायेचा विचार, या तीन गोष्टी कर. की ही माया काय आहे, साधी व्याख्या केली आहे त्यांनी, जे जे नाशवंत आहे ती ती माया आहे. दुसरं सांगितलं तोच सिद्धांत पुढे नेला, जे माईक आहे म्हणजे जे नाशवंत आहे ते तुला आत्ता जरी टिकणारं वाटलं तरी ते लयाला जाणार आहे. म्हणजे आकाशीचे ग्रहतारे आहेत, आमच्या दृष्टीने अजरामर आहेत, पण त्यांना त्यांचं आयुष्य आहे. म्हणाले तुझ्या दृष्टीने जरी ते नाशवंत आहे असं तुझ्या दृष्टीला पडत नसेल, तुझ्या प्रत्ययाला येत नसेल, तरी त्याला नाश आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाचा नाशाचा काळ हा ठरलेला आहे. त्याचा जन्म तुझ्या पुढे नाही आणि त्याचा नाश तुझ्या पुढे नाही, याचा अर्थ ते नाशवंत नाही असं नाही, ते नाशवंत आहे, ती मायाच आहे. नंतर ते म्हणतात मायेचा विचार प्राणसखया ऐक सांगतो. आता ती माया नेमकी काय आहे, आमच्या ठिकाणी अहमचं जे स्फुरण आहे तीच माया आहे, ते मायेचं पहिलं लक्षण आहे. तये मायेपासून त्रिगुण, गुणापासून भूते, म्हणजे त्या मायेपासून त्रिगुण निर्माण झाले, त्या त्रिगुणापासून पंचमहाभूत निर्माण झाली. म्हणजे पहिल्यांदा या विश्वाला अहमची जाणीव जिनी दिलं ती माया आहे, त्या मायेचं ते मूलभूत स्वरूप आहे. आता ही पंचमहाभूतापासून निर्माण झालेली सृष्टी आहे, त्या सृष्टीतलं सगळं दृश्य आहे असं नाही, काही दृश्य आहे काही अदृश्य आहे. किंबहुना स्थूलापेक्षा जे सूक्ष्म आहे त्याचा प्रांत अधिक आहे, की आपण जे जाणतो त्यापेक्षा न जाणतो हे ह्या पृथ्वी तलावर अधिक आहे. सकळ माया एक माया दो ठाई वाटिली, म्हणाले एकच माया आहे, ती दोन रूपामध्ये प्रकट झाली, पुरुष म्हणून पण प्रकट झाली आणि प्रकृती म्हणून पण प्रकट झाली. पुरुष म्हणजे काय, पुरुष म्हणजे चैतन्य चेतना, आणि प्रकृती म्हणजे काय, जड. आता त्या मायेने रूपं कोणती घेतली, दोन रूपं घेतली, एक चैतन्याचं रूप घेतलं आणि एक जडाचं रूप घेतलं. आणि ती माया अशी आहे, अघटित घटनापटी अशी माया असं तिचं वर्णन केलं आहे. तिची खरी खुबी कशात आहे, म्हणाले ह्या पुरुषाला आणि ह्या प्रकृतीला एकत्र जोडण्यात खुबी आहे. म्हणजे देह बनवला आमचा, पण ह्या देहामध्ये चैतन्य भरावं लागलं ना, ह्या देहात चैतन्य कसं भरतं, ह्या दोघांची जोडणी कशी होते, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. की जगामध्ये जे जड आहे त्या जडात सुद्धा चेतन भरलेलं आहे, पण ते त्यांनी सुप्त रूपात ठेवलेलं आहे. आणि त्या जडात जर चेतन भरलेलं नसतं तर त्या जडांनी आपले ते गुणधर्म दाखवलेच नसते. म्हणजे आज सोनं म्हणून हातामध्ये बांगडी घातली, सोनाराकडनं विकत आणली आणि उद्या झोपेतनं उठल्यावर पाहिली तर लोखंडाची झाली. कारण का, तर त्या सोन्याला गुणधर्म टिकवून ठेवायला त्याला कोणत्या तरी नियमांनी बांधलेलं पाहिजे ना. आणि ह्या नियमांनी बांधणारा कोण आहे, तो सत्ताधीश आहे, तो पुरुष आहे, तो त्या जडामध्ये सुद्धा सामावलेला आहे. आणि तो त्या जडात सामावलेला आहे म्हणून त्या सोन्याला सोनं लोखंडाला लोखंड ठेवतोय. नाही तर रोज घरामध्ये झोपलेले आम्ही सकाळी उठल्यानंतर कुठे आडरानं पडलोय असं सुद्धा दिसलं असतं, काय माहिती कोणता नियम आहे. चेतन आणि जड ह्यांना एकत्र करून त्या दोघांना एका नियमाने बांधून ह्या मायेनी हे जग चालवलंय हे तिचं फार मोठेपण आहे. जैसी जो दो दिसांची बोली एकची परवा. काय समर्थांच्या दृष्टांताचं काय सांगता येत नाही, समर्थ काय सांगतील. समर्थांनी दृष्टांत परवा शब्दाचा दिलेला आहे, म्हणजे काल आणि परवा तरी परवाच, आणि उद्या आणि परवा तरी परवाच. ते म्हणाले एकच परवा शब्द आहे पण दोन प्रकारांनी वापरलाय. कशाला दृष्टांत दिलाय बघा, प्रकृती आणि पुरुष, पुरुष आणि प्रकृती हे दोघे काही वेगळे आहेत का? काही वेगळे नाहीत म्हणाले. पण दोघांचे गुणधर्म वेगळे आहेत की नाही? एका मायेपासून झालेत म्हणून वेगळे नाहीत. पण काल परवा आणि उद्या परवा यात भेद आहे की नाही? कालचा परवा भूतकाळ आहे आणि उद्याचा परवा भविष्यकाळ आहे. तसं म्हणाले पुन्हा ह्या दोघांच्या मध्ये भेद आहे. मुळात माया एक आहे पण ती माया अशा प्रकाराने भिन्न झाली आहे आणि पुन्हा एकमेकांना तिने जोडून ठेवलंय. माया ज्ञाता ज्ञेय ज्ञान, आता माया त्रिपुटी आहे. माया ध्याता ध्येय ध्यान, माया हेची समाधान यो. आता मायेची स्तुती समर्थ इतकी करतात की ज्या मायेमुळे आम्हाला हे सगळं प्राप्त होतं ती माया कशी आहे. मायाच सच्चिदानंद आहे. परमात्मा आम्हाला कसा कळला असता? सच्चित आनंद रूप असणारा परमात्मा आम्हाला कळला नसता. माया आनंदाचा कंद, माया हेची निजबोध शब्दरूप आहे. बोध ही मायाच आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी कुठल्याही वाङ्मयामध्ये स्पष्ट झाली नसेल इतकी समर्थांनी आत्मारामात स्पष्ट केली आहे. आत्मा म्हणजे सुद्धा मायाच आहे. ब्रह्म शब्द वापरतो ती सुद्धा मायाच आहे आणि स्वरूप म्हणतो ती सुद्धा मायाच आहे. का सांगितलं? ते म्हणाले शब्दात परमात्म्याचं रूप आणण्याकरता आम्ही त्याला काही ना काहीतरी नावं दिली, म्हणून त्याला आत्मा म्हटलं, म्हणून त्याला ब्रह्म म्हटलं, म्हणून त्याला स्वरूप म्हटलं. ह्या शब्दात परमात्मा आहे का? नाही. तदैव ब्रह्मत्वं विद्धी नेदम यदिदम उपासते. ज्या कोणत्या नावानी त्याची उपासना आम्ही करतो त्याच्या पलीकडेच ब्रह्म आहे. त्यामुळे तो जो परमात्मा आहे त्या ब्रह्म शब्दामध्ये आम्ही जाणण्याचा प्रयत्न केला पण तो शब्दही माया आहे आणि ज्या रूपात त्याला जाणतो आहे आकळतो आहोत आत्मा म्हणून तीही मायाच आहे म्हणाले. आणि म्हणून रूप आणि अरूप सकळ माया म्हणाले. मायेचं रूप मोठं कठीण आहे. जीव शिव आणि ईश्वर हाही मायेचा विस्तार. माया मनास चालक, माया बुद्धीस व्यापक. माया एकी अनेक ऐसे बोलणे, एकामध्ये अनेक रूप निर्माण करणं हे मायेचं विशेष आहे. हा मायेचा खेळ आहे. माया मिथ्या आहे हे खरंय. माया देहास चालावी, माया शब्दास बोलवी, माया दृश्यास दाखवी नेत्री रिघोनिया. डोळ्यामध्ये येते माया आणि आम्हाला सगळं दृश्य दाखवते. मायेनेची माया चाले, आम्हाला वाटतं मी चाललो पण म्हणाले ती माया आहे जिने आम्हाला निर्माण केलं आहे आणि आम्हाला चालवणारी पण मायाच आहे. माया मायेच्याच आधाराने माईक खेळ करते. सगळंच मिथ्या आहे म्हणाले. मायेचेनी माया बोले, मायेचेनी माया हाले वायोरूपे. तो शिष्य म्हणे जी ताता माया चाले स्वरूप सत्ता, शंका आली त्याला. तो म्हणतो ही जो माया एवढी सर्वतंत्र स्वतंत्र असेल ती कशी स्वतः चालते? असं आम्ही समजतो की त्या ईश्वराची सत्ता तिच्यावर चालते, त्या परमात्म्याची सत्ता चालते. तुम्ही तर सांगता ती फार स्वतंत्र आहे म्हणून. अरे सत्ता तेची तत्वता माया जाण. अरे सत्ता शब्द जो वापरतोस ना की ज्याची सत्ता चालते ईश्वराची म्हणतोस, तो सत्ता शब्द तरी कुणाच्या अखत्यारीत आहेत? पुन्हा आपल्याला सांगते की शंकराचार्यांचा अद्वैताचा सिद्धांत कुठेही जितका स्पष्ट करून आपण वाचला असेल त्याच्याही पेक्षा आत्मारामामध्ये त्यांनी अनेक संकल्पना स्पष्ट केल्या. सत्ता ही संकल्पना मायोपाधिक आहे हे समर्थांचं एकटं एक वचन आहे. की सत्ता म्हणतात ते इथे की अरे सत्ता तेची तत्वता माया जाणं, नाहीतर आम्ही ईश्वराची लक्षणं घेताना सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हे लक्षण घेतो आणि इथे ते सांगतात ते मायोपाधिक लक्षण आहे. लक्षात ठेवा ही मायाच आहे. तरी मायेने स्वइच्छा असावे. अरे माया आपल्या इच्छेने राहते आणि स्वरूप सत्तेने नसावे. शिष्य म्हणतो असं कसं होईल? मनास आले तैसे करावे हे केवी घडे. म्हणाले असा त्या मायेने स्वतःच्या मनास येईल असा धुडगूस घालावा हे कसं शक्य आहे? आता त्याच्यावर जसा यांनी आपल्या गुरूंवर आरोप केला आणि दणादण त्यांना सांगतो एक आहे एक आहे एक आहे, म्हणजे जसं काही सगळं तत्वज्ञान ह्या शिष्यालाच कळलंय. आता इतका शहाणा झालास का रे बाबा तू? म्हणून आता गुरु त्याला सांगतात खऱ्यावरी लटिके चवताळीले. म्हणाले जे खरं आहे त्याच्यावर पांघरून घातलं. लटिके मर्यादेने राहिले, माया मर्यादेने राहिली हे तुवा गर्भांधाने देखिले. जो जन्मजात आंधळा आहे त्यांनी पाहिलं का की माया त्या स्वरूप सत्तेच्या मर्यादेत राहते म्हणून? हे अघटितच आहे म्हणाले. तू मला सिद्धांत सांगतोस. म्हणाले तैसी माया हे नाथिली, ही माया मिथ्या आहे आणि स्वरूप सत्तेने चालली, स्वरूपाच्या सत्तेने ती चालते आणि ते तुझ्यासारख्या आंधळ्यांनी पाहिलं ही वार्ता मला सांगतोस. जे झालेच नाही सर्वथा तयावरी निर्गुणाची सत्ता. म्हणाले, मायेला आहे म्हणणं म्हणजे तिच्यावर सत्ता आहे असं तू म्हणतो आहेस, म्हणजे याचा अर्थ मायेवर निर्गुण सत्ता करतो किंवा निर्गुणाची सत्ता आहे हे जे तू विधान करतोस हे ऐसे ज्ञातेपणे बोलता तुझं लाज नाही. म्हणाले, स्वतः शहाणा आहे असं समजून मायेवर ईश्वराची सत्ता चालते असं म्हणतोस, तुला लाज वाटत नाही? आता दोघांनी एकमेकांच्यावरती मोठा हल्ला केलेला आहे. तर म्हणाले, सकळ माया ऐसे ही म्हणता आता शिष्य म्हणतो आणि झालीच नाही ऐसे ही सांगता. म्हणाले, एका बाजूनी म्हणता की सगळं माया आहे, पुन्हा म्हणता की ती झालीच नाही, तरी म्या करा काय करावे आता सांगा स्वामी, आता मायासारख्यांनी काय करावं? तेव्हा ते म्हणतात की अरे माया मिथ्याच आहे आणि त्याची जितकी सुंदर व्याख्या समर्थांनी केली आहे अशी व्याख्या आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही. तो साधा भक्त सांगताना समर्थ म्हणतात, अनेकांनी हजारो व्याख्या कराव्यात, समर्थांनी दोन शब्दात केली. अभक्त नाही तो भक्त, संपला विषय. समर्थांच्याकडे सगळं सूत्र रूप आहे, त्यामुळे इथे त्यांनी मनास जे जे अनुभविले ते माईक नाथिले. एका शब्दात मायेची व्याख्या केली आहे, जे जे मन कल्पत, ज्याच्या ज्याच्यामध्ये मन रमतं, जे जे विकल्प मनाकडून घडतात, ज्या ज्या वृत्ती मनाच्या ठिकाणी निर्माण होतात, ते काय आहे? माईक आहे. ते मिथ्या आहे. तितुके तुवा टाकिले पाहिजे स्वानुभवे, ते सगळं तुला टाकलं पाहिजे. याचा अर्थ समर्थांनी एक मर्म उलगडलं की माया नावाची गोष्ट ही परमात्म्यापाशी नाहीच आहे, ब्रह्मापाशी नाहीच आहे, ती आहे कोणापाशी? आमच्या मनापाशी. म्हणजे माया उत्पन्न कुणाकरता झाली? ती आमच्याकरता उत्पन्न झाली. त्याच्या बाजूनी काय घडलं? आगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही. त्याच्या ठिकाणी काहीच घडलेलं नाही आहे, ना तिथे माया आहे ना काही आहे, सगळं जे आहे ते आमच्या प्रांतात आहे, आमच्या प्रांतात ती घडली. सकळ ही माया परी नाथिली, स्वरूपी तो नाही राहिली. म्हणाले, ही सगळी जी माया आहे ना ती मिथ्याच आहे, परंतु ती मनाच्या आश्रयाने राहिली आहे, ती स्वरूपाच्या आश्रयाने नाहीये राहिलेली. इथे येव आहे नाही हे बोली माया जाण. म्हणून तू या ठिकाणी जी माया आहे आणि नाही म्हणतोस ना, हे सुद्धा मायाच आहे समज, हे सुद्धा तुझा भ्रमच आहे समज. म्हणून येव सांगत ते ऐकावे, माईक मायेत जाणावे. म्हणून माया अनिर्वचनीय आहे, मायेबद्दल आपल्याला काही सांगता येत नाही. आणि त्यामुळे म्हणाले, ही अनिर्वचनीय जी माया आहे त्या मायेला समजून घे, त्याच्यावर मनन कर. मायेकरिता माया दिसे, मायेकरिता माया नासे. मायेकरिता लाभ असे परमार्थ स्वरूपाचा, परमार्थाचा लाभ करून देणारी आहे. माया मायेकरता दिसते, आम्ही जीवनाशी जोडून राहिलो जीवनाकरता माया दिसते, परमार्थाशी जोडून राहिलो तर त्या मार्गावर पुढे नेणारी माया दिसते. माया भवसिंधूचे तारू, माया पाववी पैल पारू. आणि त्यामुळे मायेविण उद्धारू प्राणी असं नाही. जरी साधन करायचं म्हटलं तरी मायाच आवश्यक आहे. मायेकरिता देवा आणि भक्त, रामाने रूप का घेतलं बाबा, कृष्णाने रूप का घेतलं बाबा, हे सगुण रूप ज्यानी घेतलं, ज्याच्याकरता घेतलं, हा तू माईक आहे, तुझ्याकरता घेतलं, तुझ्या माईक साधनेकरता घेतलं. समर्थांनी दासबोधामध्ये म्हटलंय की ईश्वर तू मी भ्रम हे सगळे आम्ही निर्माण केलेले आहेत मायेच्या प्रांतामध्ये. मायेकरिता ज्ञाते विरक्त, मायेकरिता जीवनमुक्त. म्हणाले, जीवनमुक्त संकल्पना कुणाकरता आली? मायेकरता आली. कारण जो साक्षात्कारी पुरुष आहे तो देहधारी होऊन राहिला, कशाकरता राहिला? मायेमुळे राहिला, माये करता राहिला आणि आम्हा मायावीन करता राहिला. आणि म्हणून ते म्हणाले, होती स्वानुभवे मायेकरिता वेदश्रुती, मायेकरिता नाना वित्पत्ती. काय करत नाही ती? म्हणाले, मायेकरिता होती मूढते विवेकी. आमच्यासारख्या अज्ञानी या मायेमुळे तर शहाणे होणार आहेत. म्हणाले, तीच आम्हाला शहाणी करणार आहे. माया परमार्थाचे अंजन, मायेकरता जोडे निधान, मायेकरिता सावधान साधकरूपी. आता मायेमुळेच स्वहित घडतं, मायेमुळेच भ्रांती दूर होते, मायेमुळेच प्रपंच दूर जातो. मायेशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. माया सगळ्या जीवनाचं जीवन आहे, माया जीवन सकळ जीवांचे. सगळ्यांच्या ठिकाणी, साधकांच्या ठिकाणी त्यांचं कोणतंही कार्य चालत नाही असं मायेचं स्वरूप आहे. मायेशिवाय परमार्थ जोडता येत नाही, मायेशिवाय काहीच घडत नाही. योगी यांचं गुज ही मायाच आहे, योगी यांची माऊली ही मायाच आहे. आणि ह्या ही माया ज्याला त्याला, म्हणजे साधकाला, प्रत्येक मार्गातल्या व्यक्तीला आपल्या ठिकाणी नेऊन घालणारी आहे. कृपाळूपणे नाथिली आपण होईये, म्हणाले ही कृपाळूपणाने आपल्याला म्हणजे ज्या ठिकाणी न्यायचं आहे त्या ठिकाणी घेऊन जाणारी आहे. सकळ मायेचे स्वरूप झाले त्यात तुझेही स्वरूप आले. म्हणाले आता हा एक पुन्हा मार्मिक विचार आहे की सगळं काही मायेनी भरलेलं आहे. म्हणाले हा जो लवाड असतो आमच्यातला मी तो कसा आहे, म्हणाले की सगळं माई काय मानायला तू तयार आहेस पण तू माई कायच हे मानायला तयार नाहीस. कारण मी माईक नाही, मी बाकीच्याला माईक म्हणून ओळखतो पण मी त्या मायेमध्ये जाणार, मी त्याच्यामध्ये सामावणार, मी त्यात मिसळणार हे तुला जमायचं नाही, तसं नाही म्हणाले. जसं सकळ मायेचे स्वरूप झाले त्यात तुझेही स्वरूप आले. तू सुद्धा माईकायचे लक्षात ठेव. हे इतुकेही आपुले नको मानू सर्वदा, मी माझा आहे असं सुद्धा मानू नकोस. तुला तुझे पण सोडायला लावलं पाहिजे. आता सांगतो तुझं खुणं. तू आ नाशिवंत केले मदारपण, सांगितलंस ना सगळं नाशिवंत मला दिलं. आता करीसी आळकेपण तरी मज शब्द नाही. आता जर कशाचा अभिलाष करशील तर मात्र माझ्याकडे शब्द राहणार नाही तुला समजवायला. संग तितुका नाशिवंत, पुन्हा सुंदर व्याख्या आहे की ज्याला संग म्हटला, आणि समर्थांचा आवडता शब्द आहे. समर्थ त्या ठिकाणी उपाधी म्हणत नाहीत, समर्थ त्या ठिकाणी आसक्ती म्हणत नाहीत. समर्थांचा आवडता शब्द संघ आहे. संघ तितुका नाशिवंत, निसंग शब्द अशाश्वत, म्हणून संघ निसंगातीत होऊन राहे. म्हणाले काय आहे, कशाचाही सहवास हा जसा नाशिवंत आहे तसा निसंग हा शब्द सुद्धा नाशिवंत आहे. संघाच्या पार्श्वभूमीवर आहे ना, त्या द्वंद्वात आहे ना. संघ आहे म्हणून निसंग आहे, पण संघ निसंगाच्या पलीकडे जायचं आहे. आता पुढील निरूपण आदरे करावे श्रवण, संगातीत होई जेल ते खूण सांगी जेल पुढे. इति श्री आत्माराम रामदासी विश्रामधाम योगी पावती विश्राम जयेठाई. आता म्हणाले पुढच्या अध्यायामध्ये निरूपण करतो की संगातीत कसं होता येईल. कारण मी तुला सांगितलं की निसंग झाल्याशिवाय या मायेच्या बाहेर तू पडत नाहीस, तर त्यामुळे आता हा जो संघ आहे, संग तितुका नाशिवंत, सांडून राहावे निवांत. आता हा पुढचा समास सुरू झाला, त्याला ब्रह्मनिरूपण असं म्हटलेलं आहे. आता आपण तिसऱ्या निरूपणाशी आलो. पहिल्यांदा निरूपण काय सांगितलं, त्याग निरूपण, की हे टाकून दे, नाशिवंत तितुके टाकावे म्हणून त्याग निरूपण सांगितलं. दुसरं माया निरूपण सांगितलं, मायेची व्याख्या केली, माया काय आहे, ती कशी लाभदायी आहे आणि तरीही ती केव्हा सोडायची आहे, तिला धरून बसायचं नाही आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात की आता ब्रह्माचं निरूपण करतो. सगळा संघ जर नाशवंत आहे तर तो सगळा टाकून द्यावा आणि निवांत बसावं. एकपणाचाही अंत झाली या समाधान. एकपण हा सुद्धा संपवण्याचा विषय आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपण एक सूत्र लक्षात ठेवावं की समर्थांना सहज स्थिती अपेक्षित आहे, की कोणतीच बाजू नको, त्या द्वंद्वाची हीही नको तीही नको. एकपणाचा उमस काढिता त्रिपुटी सावकाश, होत आहे म्हणून ध्यास एकपणाचा नसो. म्हणून म्हणाले एकपणाचा जो आवेग आहे तो काढून टाकावा, त्रिपुटी दूर करावी आणि एकपणाचा एकांताचा सुद्धा ध्यास घेऊ नये. आणि म्हणून म्हणाले तो शिष्य विचारतो की मी आत्मा आईसा हेतू हे नाशवंत टाकी तू, उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते स्वरूप तुझे. आता शिष्याला सांगतात की मी आत्मा हे जे तुझ्या मनात आलेलं आहे ह्याचा उपाय म्हणजे मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, ही जी भावना आहे तो सुद्धा प्रांत टाकून, तेही नाशवंत आहे तोही प्रांत टाकून तू पुढे जा आणि निरालंब आणि मनातीत असे अवर्णनीय जी शांती आहे, असं जे मोठं अवर्णनीय सुख आहे त्या सुखाच्या त्या परमशांतीच्या प्रांतामध्ये तू जा. म्हणून म्हणतात उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते स्वरूप तुझे. ही जी मन उन्मनी म्हणजे मनाच्या पलीकडची स्थिती, ती जी स्थिती आहे, ऐसा जो अनुभव झाला तोही नाशवंतामध्ये आला. आता समर्थ आपल्याला निखळ रूपामध्ये घेऊन जात आहे. समर्थांना आपल्याला परब्रह्माचं निखळ रूप सांगायचं, त्यामुळे येणारा जो प्रत्येक अनुभव आहे तोही अनुभव मागे पडतो. जसं गोरक्षनाथांनी म्हटलंय की जो आगया सामने दे दे उसे तू छकड, ते म्हणतात की जो जो अनुभव म्हणून तुझ्या समोर येतो त्या प्रत्येक अनुभवाला दूर कर, पुढे चाल, पुन्हा अनुभव आहेच, आलेला अनुभव दूर कर. म्हणजे अनुभव हा तुझ्या जाणीवेचा प्रांत आहे. आणि जोपर्यंत जाणीवेचा एवढासा सुद्धा का असेना अंश शिल्लक आहे, अगदी अल्पस्वल्प अंश जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत तू परमात्म्यापासून दूर आहेस, तोपर्यंत काही त्याच्यापर्यंत तू पोचत नाहीस. आणि त्यामुळे समर्थांनी जे सांगितलंय, ज्ञानदेव माऊलींनी तर त्याला बुद्धीची पुळी का असं म्हटलं, त्याने पुळी सुद्धा नाही, अगदी खसखशी एवढा फोड सुद्धा नाही, एवढी बारीक त्याच्याही पेक्षा लहान इतकी सूक्ष्म जाणीव जरी शिल्लक राहिली तरी ती नको आहे. आणि म्हणून समर्थांना आत्मारामामध्ये निखळ परमार्थ सांगायचा. आणि म्हणून ते म्हणतात, ऐसा जो अनुभव झाला तोही नाशवंतामध्ये आला, अनुभवा वेगळा राहिला तो तू आत्मा. अनुभवाच्या पलीकडे जे जाईल ते आत्म्याचं स्वरूप आहे. हेही न घडे बोलणे, म्हणाले मग आता तू म्हणशील की अनुभवाची गोष्ट बोलता आणि तुम्हीच बोलता, कारण आपल्याकडे उपनिषदांनी दक्षिणामूर्तींच्या स्तोत्रामध्ये वर्णन केलंय, गुरोस्तु मौनम व्याख्यान. ब्रह्माचं वर्णन करायला निघाले, शिष्यांनी प्रश्न विचारला तर गुरु गप्प बसले, शिष्यांना वाटलं बहुतेक ऐकूनही गेलं. पुन्हा त्यांनी विचारलं, अहो ब्रह्म म्हणजे काय, तरी गप्प बसले. आणि जेव्हा अनेक वेळा सांगून शिष्यांना उलगडलं नाही तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की ब्रह्म म्हणजे काय हे मी पहिल्यांदाच उत्तर दिलं, मौन हेच ब्रह्माचं लक्षण आहे, त्यामुळे मी तुम्हाला उत्तर काय देऊ. तसं इथे समर्थ म्हणतात की खरं बोलायलाच नकोय, आता ब्रह्मनिरूपणाचं प्रकरण सुरू झालं, तो समास सुरू झाला, आता पारेरा किती देणे, शब्दांनी किती ओळख करून द्यावी, पारेरा म्हणजे शब्दांनी ओळख किती द्यावी. वेदशास्त्र पुराणांनी ओळख दिली तेही संपले, ग्रंथ जेवढे म्हणून बोलले आत्मा त्याच्यापेक्षा वेगळा राहिला. काय कमी ग्रंथ आले का आत्म्याचं वर्णन करायला. ये मायेचा स्पर्श झाला नाहीच तयासी, ह्या शब्दरूपी मायेचा स्पर्श झाला नाही, या बोधरूपी मायेचा त्याला स्पर्श झाला नाही. स्वरूप निर्मळ आणि निघोट, स्वरूप शेवटाचा शेवट, जिकडे पहावे तिकडे नीट सन्मुखची आहे. स्वरूप काय आहे म्हणाले, परमात्मा खरा कसा आहे, निर्मळ आहे. निर्मळ म्हणजे शुद्ध आहे, जसं शंकराचार्यांनी वर्णन केलंय, शुद्ध बुद्ध मुक्त, हे जे त्याचं कुठलाही आयाम तिथे पोचत नाही असं त्याचं स्वरूप निर्मळ आहे, घनदाट भरून राहिलेलं आहे. स्वरूप शेवटाचा शेवट, आणि सगळा ज्याला आम्ही शेवट म्हणतो त्याचाही तो शेवट आहे. आणि त्यामुळे जिकडे पहावे तिकडे नीट सन्मुखची आहे, कुठेही पाहावं, खाली वर इकडे तिकडे चोही बाजूनी दश दिशांनी घनदाट भरून राहिलेला आहे. जे बहु दुरीचा दुरी, जे निकटची जवळी अंतरी, दुरी आणि अभ्यंतरी संदेहची नाही. उपनिषदाचा आधार घेतला, ईशावास्य उपनिषदामध्ये जे म्हटलंय की तदंतकम तद्दूरम, तो फार लांब आहे, तो फार दूर आहे, तो फार जवळ आहे, तो आत आहे, तो बाहेर आहे. तसंच जे सकळापरीस मोठे, जेथे हे सकळही आटे, अकस्मात एक सरे तुटे उळमायेचे. म्हणाले हे जे परमात्म रूप आहे ते सगळ्यांहून प्रत्येकापेक्षा सगळ्यांच्या जवळ असलं तरी सुद्धा ते अत्यंत सूक्ष्मतर आहे, अतिशय प्रसन्न आहे, अतिशय कोळ आहे, सगळ्यांना हवं हवंसं वाटणार आहे तरीही सगळ्यांपासून अलिप्त आहे. हे हलत नाही, हे चालत नाही, हे बोलत नाही, हे डोलत नाही, हे सगळ्या ठिकाणी गच्च दाट भरून राहिलंय. हे एकटं एकच आहे, आकाशापासून सगळ्यामध्ये अंतर्बाह्य भरून राहिलेलं आहे, आकाशामध्ये मुरलेलं आहे, आकाशात मुरून उरलं आहे आणि एकजिन्सीपणाने शिल्लक राहिलं आहे, असं त्या परब्रह्माचं मोठं अनिर्वचनीय स्वरूप आहे.